आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीगरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगडांत 26,000 कोटी रुपयां परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केलें. निती आयोगान आयज गोंय सरकाराच्या फुडारपणाखाला गोंयांत बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत ह्या विशयाचेर आधारित कार्यशाळेचे उक्तावण केलें. 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तीच्या फाटभुयेर राज्य शिक्षण संचालनालयान दिवाळी सुटयेच्या तारखांनी बदल केला. खेळा आणि युवा व्यवहार खात्यान ऑक्टोबराच्या 4, 5 आणि 6 तारखेक मडगावांत 20व्या युवा महोत्सवाचे आयोजन केला. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तार स्वयंपूर्ण ई बाजाराची सुरवात करपाची घोषणा केल्या. आता खबरो विस्तारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्तीसगडातल्या आदिवासी बस्तार विभागाचे विभागीय मुख्यालय जगदलपूर हांगा आयज 26,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयलो. यावेळार तांणी बस्तारातल्या नगरनार हांगा स्थापन केल्लो एनएमडीसीचो ग्रीनफील्ड तिख्या कारखानोय राष्ट्राक समर्पित केलो. सुमार 24,000 कोटी रुपयांच्या खर्चान बांदिल्ल्या ह्या तिखा कारखान्यात उचेल्या दर्जाचे तिखे तयार जातले. हो कारखानो आणि त्याच्या सहाय्यक उद्देगांक लागून हजारांनी लोकांक रोजगाराची संद मेळटली. निती आयोगान आयज गोंयात गोंय सरकाराच्या फुडारपणाखाला बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत ह्या विषयाचेर आधारित कार्यशाळेचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विकसित भारत 2047चे सपन साकार करपा खातीर ही इतिहासीक घडणूक एक महत्वाचे पाऊल थारतले. गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी निती आयोगा वांगडा भागीदारी करून विकसित भारत 2047 हो महत्वाकांक्षी हेत साध्य करपाची वचनबद्धताय उक्तायली. तेचबरोबर राज्य विकसित गोंय 2047कडेन वाटचाल करपाक लागला म्हणपाचेर तांणी भर दिलो. तांणी ह्या वेळार देशातल्या बायलां उद्देजकांक सशक्त करपा खातीर निती आयोगाची तोखणाय केली. राज्याभितरल्या बायलांक उद्देजकांक सशक्त करपा खातीर गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटाच्या बायलां स्वयं मदत गटान केल्ल्या यत्नाचेर भर दितना मुखेलमंत्री सावंत हांणी बायलां उद्देजकांक फकत खाणा जेवणांचीच वस्तूच न्हय तर हातमागाच्या उत्पादनांची विक्री करप सोपे करपा खातीर स्वयंपूर्णा ई बाजार सुरू करपाची घोषणा केली. निती आयोगाचे सीईओ बीईआर सुब्रमण्यम हांणी बायलां केंद्रीत उदरगत करप हो सरकाराचो मुखेल हेत आसा अशें म्हळें. कार्यशाळेवेळार निती आयोग आणि भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्था गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भारतीय ल्हान उद्देग विकास बँक मायक्रोसेव्ह कन्सल्टिंग ह्यासारख्या नामनेच्या संस्थांमधी समजिकायेच्यो कबलाती झाल्यो. अफिनिटी फॉर विमन लेड डेव्हलपमेंट ह्या परिसंवादात बील अँड मेलिंडा गेट फाउंडेशन रिलायन्स फाउंडेशन पिरामल फाउंडेशन ह्यासारख्या संघटनांच्या प्रतिनिधींनी वाटो घेतिल्लो. ह्यावेळार अपारंपारिक आणि उदरगतशील क्षेत्रातल्या बायलां उद्योजकांक सशक्त करपाविषयी भासाभास झाली. अटल इनोव्हेशन मिशनाचे संचालक डॉ चिंतन वैष्णव हांणी ह्यावेळार G20 बसकांनी स्टार्टअपच्या यशस्वी परिणामांचेर भर दिलो. उद्योजकताय आणि नवनिर्माण वाढोवपा खातीर भारत वचनबद्ध आसा असे तांणी ह्यावेळार म्हळे. निती आयोगान मार्च मेरेन भारतभर अश्यो 40 ते 50 कार्यशाळा घडोवन हाडपाची येवजण आखल्या. तातून बायलांच्या फुडारपणाखाला उदरगती खातीर आणि राष्ट्राचे एकंदर प्रगती खातीर निती आयोग वचनबद्ध आशिल्ल्याचे तांणी स्पष्ट केले. खेळा आणि युवा व्यवहार खात्यान ऑक्टोबराच्या 4, 5 आणि 6 तारखेक रवींद्र भवन मडगाव हांगा 20व्या युवा महोत्सवाचे आयोजन केला. फाल्यां 4 ऑक्टोबराक सकाळी 10:30 वरांचेर महोत्सवाचे उक्तावण जातले तर 6 ऑक्टोबराक सांजेच्या 4 वरांचेर महोत्सवाचो समारोप सुवाळो जातलो. कार्यावळीक खेळा आणि युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. आमदार दिगंबर कामत विजय सरदेसाय खेळा आणि युवा व्यवहार खात्याच्यो सचिव स्वेतिका साचन आणि हेर मानेस्तय कार्यावळीक हाजीर आसतले. महोत्सवात पंगड लोकनाच एकेरी लोकनाच खिणचित्रीकरण कथालेखन पोस्टर वक्तृत्व स्पर्त लोकगीत खिणचित्रा प्रदर्शन पोस्टर प्रदर्शन हस्तकला लुगट आणि शेतकी उत्पादन सादरीकरण सरकारी स्टॉल्स अशा गटांनी सर्ती जातल्यो. 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तींच्या फाटभुयेर राज्य शिक्षण संचालनालयान दिवाळी सुटयेच्या तारखांनी बदल केला. आदीच्या वेळापत्रकाप्रमाण दिवाळीची सुटी 8 नोव्हेंबरासावन सुरू जातली, ती आता सुधारित वेळापत्रकाप्रमाण बिरेस्तारा 25 ऑक्टोबरासावन सुरू जाऊन शेनवारा 18 नोव्हेंबर 2023 ह्या दिसा सोपतली. या शालेय वर्षाचे दुसरे सत्र सोमारा 20 नोव्हेंबर 2023 सुरू जातले. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांनी एका परिपत्रकावरवी ही माहिती कळीत केल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकता.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki doori to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
परतून एक फावट येवकार. भरड धान्य उत्पादन आणि त्यांचे पौष्टिक महत्व लोकांक पटोवन दिवपाच्या हेतान शेतकी खात्यान फाल्यां बुधवारा 4 तारखेक सकाळी 10 वरांचेर दरबार हॉल राजभवन दोना पावला हांगा भरड धान्य उत्सवाचे आयोजन केला. या सुवाळ्यात भरड धान्य लागवडीचेर भासाभास आणि प्रात्यक्षिका, जेवणात भरड धान्याचे पौष्टिक महत्व, खाद्यपदार्थ तयार करपाची सर्त आणि प्रदर्शन आयोजित करतले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि शेतकी मंत्री रवी नाईक कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्याक हजर रावतले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तार स्वयंपूर्ण ई बाजाराची सुरुवात करपात येतली अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांनी केली. स्वयंपूर्ण ई बाजारावरवी बायलांक आपल्या हस्तकलेच्या वस्तूसहित घरगुती उत्पादना विकपाची संद उपलब्ध जातली असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांनी म्हळा. मुखेलमंत्री सावंत आज दोना पावला हांगा सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियोनोग्राफीच्या सभागरात नीती आयोगाच्या सहकार्यान गोय सरकारान आयोजित केल्ल्या महिला उद्योजकता कार्यशाळेच्या उक्तावण सुवाळ्यात उलयताले. अशा उत्पादकांची विक्री फकत गोयातच न्हय तर भारतातल्या हेर कॉमन सर्व्हिस सेंटरालागी कबलात करून पुराय देशात अशे तरेची विक्री करतले असे मुखेलमंत्र्यांनी ह्यावेळार कळीत केले. बायला राखीव विधेयक मंजूर केल्ले खातीर मुखेलमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे अभिनंदन करून ह्या विधेयकाक लागून बायलांक लोकसभा आणि राज्यसभा वेचणुकांनी 33% राखीवता मेळटली असे सांगले. आज प्रत्येक क्षेत्रात बायलांचे फुडारपण आमकां पळोवंक मेळटा असे ताणी ह्या वेळार म्हळे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारत 2047 विजना वांगडाच गोयचे डॉक्युमेंट @2047 पुराय करपा खातीर सरकार नीती आयोगाच्या सहकार्यान काम करपाक उत्सुक आशिल्ल्याचे सांगून मुखेलमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोय मोहीम यशस्वी करपा खातीर महिला उद्योजकांनी सरकाराक मदत करची असो उलो मारला. नामनेचे पर्यावरण तज्ञ लोकसंस्कृती अभ्यासक आणि लेखक राजेंद्र केरकर हांचे गोयच्यो न्हंयो आणि मिथककथा या विषयाचेर एक जाहीर व्याख्यान पुराणकथा आणि संस्कृती अध्ययन केंद्र गोवा हांनी इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांझा हे संस्थेच्या जोड पालवान फाल्यां 4 ऑक्टोबर सांजे 5 वरांचेर ह्या सभाघरांत आयोजित केला. या फाटभुयेर ताचो लाभ घेवपाक चडांत चड जणांनी ह्या कार्यावळीक हजर रावचे अशे आयोजकांनी सांगला. फुडारात जावपी सय्यद मुश्ताक अली करंड T20 क्रिकेट सर्ती खातीर दर्शन मिशाळाक गोयच्या क्रिकेट पंगडाच्या मुखेलपदाचेर राखून दवरला. 16 ऑक्टोबरासावन सर्तीक सुरुवात जातली. गोय क्रिकेट असोसिएशनाचे सचिव रोहन गांवस देसायान 16 वांगड्यांचो पंगड आणि 4 राखीव खेळगडे जाहीर केले. मध्यमगतीचो बॉलर शुभम तारी, डावखुरो स्पिनर विकास सिंग ही पंगडातली नवी मुखामळ आसात तर महाराष्ट्राचो राहुल त्रिपाठी, कर्नाटकाचो KV सिद्धार्थ हे पंगडातले भायल्या राज्यातले नवे खेळगडे आसात. गोय पंगडाचो क गटात आसपाव केला. झारखंडातले रांची शारात 16 ते 27 ऑक्टोबर ह्या काळात सर्ती जातल्यो. गोय पंगड आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, अरुणाचल प्रदेश, रेल्वे, पंजाब, सौराष्ट्र हांच्या आड खेळटले. गोय वेधशाळेत आता मेरेन सरासरी 134 इंच मोसमी पावसाची नोंद झाल्या. केप्यां सगळ्यात चड 146 इंच पावसाची नोंद झाल्या तर सगळ्यात उण्या पावसाची नोंद दाबोळे 111 इंच इतली झाल्या. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी छत्तीसगडांत 24,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले. नीती आयोगान आयज गोय सरकाराच्या फुडारपणाखाला गोयात बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत ह्या विषयाचेर आधारित कार्यशाळेचे उक्तावण केले. 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तीच्या फाटभुयेर राज्य शिक्षण संचालनालयान दिवाळी सुटयेच्या तारखांनी बदल केला. खेळा आणि युवा व्यवहार खात्यान ऑक्टोबराच्या 4, 5 आणि 6 तारखेक मडगावात 20व्या युवा महोत्सवाचे आयोजन केला आणि मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तार स्वयंपूर्ण ई बाजाराची सुरुवात करपाची घोषणा केल्या आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.